पाठ्यपुस्तक पाठ चार नखशिखांत पाच अरे रे
तीन क
बाप रे, किती उंच इमारत आहे ही. ख अरे माझा फोन इथे कोणी ठेवला.
ग अरे रे, त्या एकेकाळच्या सुंदर घराची आता काय अवस्था झालीये.
घ आई ग, बघवत नाहीये मला तुझ्याकडे.
च पुढे काही बोलूच नकोस तू.
छ आ, आता गप्प बसशील का.
ज आई ग, फारच दुखतोय ग माझा पाय.
झ आहा हा, किती सुंदर देखावा आहे.
ट देवा, किती लागलाय तुला. ठ शी, बघ फाटलं ना ते पत्र. तरी मी सांगत होते ओढू नकोस.